शांती। मानवी जीवनामध्ये परमात्मा पित्यानं आपल्याला संकल्प, श्वास, समय आणि त्याचबरोबर वाणीची खूप मोठी देणगी दिलेली आहे आणि आपल्या मनातील भावभावनांचं मूर्त रूप म्हणजे आपली वाणी। परस्परांमध्ये संबंध प्रस्थापित करण्याचं प्रभावी साधन म्हणजे आपली वाणी आणि हीच वाणी मानवाच्या श्रेष्ठ जीवनासाठी उपयुक्त म्हणजे जसं म्हटलं जातं की बोलणाऱ्याची मातीही विकली जाते आणि न बोलणाऱ्याचे हिरेही विकले जाऊ शकत नाही, इतकं वाणीला जीवनामध्ये महत्व आहे। आणि अशी वाणी जी माणसं जोडते देखील आणि तोडते देखील, कारण का जसं आपण इतरांशी बोलतो त्यावर आपला पूर्ण संबंध, आपले रिलेशन्स डिपेंड असतात। आणि म्हणून आपण पाहतो की असं म्हटलं जातं की कमानीमधनं निघालेला तीर आणि मुखामधनं निघालेला बोल पुन्हा परत कधीच येऊ शकत नाही। मनाला झालेली जखम ही कधीही भरून निघत नाही। आणि म्हणून कोणत्याही व्यक्तीशी बोलताना विचार करून आणि त्या व्यक्तीचा सन्मान राहील अशा प्रकारे आपण त्याशी बोललं पाहिजे, कारण का बोलण्यावरूनच व्यक्तीच्या पद, पोझिशन आणि व्यक्तित्वाचा प्रभाव दिसून येतो। मला एक गोष्ट आठवते, एक राजा असतो आणि तो आपल्या काही सैनिकांबरोबर एका जंगलामध्ये शिकारीला जातो। शिकारीला गेल्यानंतर थोडं संध्याकाळच्या वेळेस सगळेजण रास्ता विसरतात आणि मग राजाला तहान लागलेली असते, त्यामुळे त्याच्या जवळ फक्त दोनच त्याचे जे असतात कर्मचारी, त्यांना तो सांगतो की मला पाणी हवं आहे, मला खूप तहान लागलेली आहे। तर त्यातला पहिला जो असतो तो म्हणतो, ठीक आहे महाराज, मी पाहतो जवळ कुठे पाणी मिळतं का। आणि म्हणून तो पाण्याच्या शोधामध्ये असा थोडासा चालत जातो, त्या ठिकाणी त्याला एक कुटिया दिसते। त्या कुटीमध्ये जाऊन तो पाहतो की एक साधू तपस्या करत असतो। मग हाताला विचारतो की ए हो साध्या, तुझ्याकडे काही पाणी वगैरे आहे का। तरी पण त्या साधूकडनं काहीच उत्तर मिळत नाही। मग त्याला फार क्रोध येतो, तर म्हणतो मी तुला काय विचारतोय की माझ्या राजाला तहान लागलेली आहे, तर तुझ्याकडे पाणी आहे का। तर साधू म्हणतो माझ्याकडे तर पाणी नाहीये। मग तो म्हणतो उगाच मी माझा वेळ वाया घालवला, आणि म्हणून मग तो निघून जातो। आता खूप वेळ झालं तरी सुद्धा ती व्यक्ती येत नाही, म्हणून मग राजा त्याच्या दुसऱ्या सेवकाला सांगतो की तू पाहुले की तो कुठे गेलेला आहे आणि मला पाणी घेऊन ये। मग तो देखील दुसरा सेवक असतो, तो थोडस अंतर चालल्यानंतर त्यालाही हीच कुटी दिसते आणि तोच साधू आत्मने तपस्या करत असताना दिसतो। मग तेव्हा तो त्याला विचारतो की हे तपस्वी, तुम्ही तुमच्याकडे पाणी आहे का तुमच्या कमंडोलू मध्ये, आमच्या म्हणजे राजाला खूप ताण लागलेली आहे। तर तेव्हा साधू म्हणतो की नाही, अहो खरंच माझ्याकडे पाणी नाहीये, मी इथे तपस्या करतोय तर माझ्याकडे थोडाही पाण्याचा कण नाहीये। मग यालाही कळतं की त्याच्याकडे पाणी नाही, तर म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही, मी दुसरीकडे शोधतो, असं म्हणून तो निघून जातो। आता दोनही सेवक खूप वेळ झालं तरी परत येत नाही, असं पाहिल्यावरती राजा स्वतःच पाण्याच्या शोधामध्ये निघतो आणि तोही थोडस अंतर चालल्यानंतर त्यालाही हीच कुटी दिसते आणि तो त्या कुटीमध्ये जाऊन पाहतो की एक साधू तपस्या करत आहे। मग त्याला विचार पडतो की मी याची तपस्या भंग करू की नको करू, बिचारे म्हणजे योग करत आहे, तपस्या करत आहे, साधनेमध्ये भंग होईल, पण मला तर खूप ताण लागलेली आहे, तर मी त्यांना कमीत कमी विचारून तर पाहावं। आणि म्हणून तो म्हणतो की हे महात्मन, मला खूप ताण लागलेली आहे, तर तुम्ही प्लीज मला पाणी देऊ शकाल का, कृपया तुमच्याकडे पाणी असेल तर तुम्ही मला द्याल का। तर तेव्हा साधू म्हणतो की आतापर्यंत माझ्याकडे दोन व्यक्ती येऊन गेल्या, पहिला जो तुमचा शिपाई होता त्यांनी मला हाच प्रश्न विचारला आणि दुसरा जो तुमचा सेनापती होता त्यानंही माझ्याकडे पाण्याची मागणी केली, पण हे राजन मी तुम्हाला सांगू इच्छितो की खरंच माझ्याकडे पाणी नाहीये। मग तेव्हा राजाच्या लक्षात येतं की तो साधू पूर्णपणे अंधळा आहे आणि मग राजाला फार आश्चर्य वाटतं की अंधळ्या साधून देखील कसं ओळखलं की तो माझा पहिला शिपाई होता आणि दुसरा सेनापती होता। म्हणून तो त्यांना विचारतो की तुम्हाला कसं कळलं की मी राजा आहे आणि तो माझा सेनापती किंवा तो माझा शिपाई होता। मग तेव्हा त्या साधू महाराजांनी सांगितलं की त्यांनी ज्या प्रकारे मला हा प्रश्न विचारला, ज्या प्रकारे मला पाण्यासाठी विचारणा केली, त्यांच्या त्या वक्तव्यावरनं मला कळालं की पहिला आलेला तुमचा सिपाही होता, तुमचा तुमचा सेनापती होता, तुम्ही स्वयं राजन आहात. यावरून आपल्याला समजून येतं की एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यावरूनच तिचं पद, पोझिशन आणि तिची स्थिती जी आहे ती समोरच्याला दिसून येते. आणि म्हणून असं म्हटलं जातं की जर आपण योग्य बोललो तर आपलं मुख जे आहे की आपले शब्द जे आहेत, आपला एक शब्द रामायणही घडवू शकतो, महाभारतही घडवू शकतो. जर आपण चांगलं बोललो तर आपलं मुख म्हणजे आपले शब्द सुविधा घ्यायचं काम करतात, जे अनेक लोकांना आपल्याशी बांधून ठेवतात किंवा आपल्याला आपल्याशी मित्रत्व त्यांचं प्रस्थापित होतं. पण हेच जर आपल्या मुखातनं जर वाईट शब्द बाहेर पडत असतील, म्हणजे आपलं मुख जर कैचीचं काम करत असेल, तर अनेक जवळचे लोक देखील काय होतील, आपल्यापासून दुरावले जातील. आणि म्हणून असं म्हटलं जातं की बोलण्यामध्ये इतकी ताकद आहे की आपण शत्रूच्या मनात देखील आपल्याविषयी स्थान निर्माण करू शकतो. इतकं म्हणजे वचनामध्ये ताकद. म्हणून आपण म्हणतो की काही लोकांच्याच वचनाला सत्वचन महाराज असं म्हटलं जातं. बोलतात तर सगळेच, परंतु सत्वचन महाराज का, त्यांचंच वचन साध्य का होतं? कारण का त्यांनी आपली वाणीची शक्ती स्टोअर केलेली आहे. आणि म्हणून देवतांनी तथास्तू जरी म्हटलं तरी एखाद्याला ते फळ मिळतं. इवन दो सगळेजण एकमेकांना आशीर्वाद देतात, परंतु प्रत्येकाचेच बोल सत्य होत नाहीत किंवा त्याचं फळ निघत नाही. परंतु देवतांनी तथास्तू म्हटलं काय, किंवा साधू संतांनी किंवा महाराजांनी जे काही उपदेश केले ते सत्वचन महाराज म्हणून पालन केले जातात. याच्यावरून सुद्धा आपल्याला वाणीचं महत्व हे कळत आहे. आणि म्हणून हे पण गरजेचं आहे की जे माझ्या संकल्पांमध्ये आहे, जे माझ्या विचारांमध्ये आहे, ते योग्य रीतीनं माझ्या मुखातून बाहेर पडलं पाहिजे. कधी कधी आपण पाहतो की काही काही व्यक्तींची भावना खूप चांगली असते, त्यांना अगदी तसं बोलायचं नसतं, परंतु बोलून जातात, सवय असते. एखादा असा शब्द बोलला जातो की नंतर किती जरी सॉरी म्हटलं किंवा किती जरी म्हटलं की मला माफ करा, मला असं बोलायचं नव्हतं, माझी भावना नव्हती, मला असं सुचवायचं नव्हतं, पण तरी देखील समोरच्याच्या मनावरती जो घाव होतो तो काही भरून निघत नाही. त्याला वाटतं माहित नाही यांनी मला असं का बोललं, माहित नाही त्याने असं का केलं. आपण जरी सहजपणे बोलून गेलो तर समोरची व्यक्ती जर विचारी असेल तर दिवसभर ती त्या गोष्टीचा विचार करते की यांनी मला जसं का म्हटलं. मग जर आपल्यामुळे कोणाचे संकल्प चालत असतील, आपल्यामुळे जर एखादी व्यक्ती डिस्टर्ब होत असेल किंवा तिला जर नैराश्य येत असेल, तरी किती वाईट गोष्ट आहे. मी आपलं हसी मजाक मध्ये असंच एक शब्द बोलून गेल, परंतु समोरच्याला जर तो सिरियसली घेतला तर त्याच्या जीवनावरती त्याचा किती मोठा परिणाम होतो, किती त्याचा वेळ, संकल्प, श्वास व्हायला जातात. तोच वेळ जर त्यानं परमात्मा चिंतनामध्ये किंवा ईश्वराच्या आठवणीमध्ये एखाद्या शुभ चिंतनामध्ये घालला तर त्याचे किती मार्क्स जमा होतील. पण अर्थातच मी जर निमित्त बनत असेल त्या व्यक्तीच्या डिस्टर्ब करण्यासाठी किंवा त्या व्यक्तीच्या अशा प्रकारच्या चिंतनासाठी, तर ते माझ्यासाठी सुद्धा माझं खातं कमी करण्यासाठीच जसं निमित्त बनेल. आणि म्हणून देखील मला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मी असं काहीही नाही बोललं पाहिजे. म्हणतात ना की एवढा 5 फुटाचा व्यक्ती आहे, परंतु जीभ जी आहे ती काय करते तर सगळ्यांना वळवत असते. परंतु ही जी जीभ आहे, ही जी जिव्हा आहे किंवा ही जी वाणी आहे, हिच्यावर जर आपला कंट्रोल असेल तर काय होईल, तर सहजपणे आपण दुसऱ्यांना जे पाहिजे, जसं पाहिजे तसं देऊ शकतो. कारण का आज समाजामध्ये सर्व व्यक्तींना तेच हवं असतं जे आपल्या समोरच्याकडनं हवं असतं. आपल्याला कोणी वाईट बोललं, टाकून बोललं, नको ते बोललं, टॉन्टिंग करणारं बोललं, तर आपल्याला चालतं का? कम्पॅरिझन केलेलं जर बोललं की तू असं आहेस, तुला काही जमणार नाही, आयुष्यभर तू काही सुधारणार नाही, तुझ्याकडनं काही होणारच नाही, असं जर आपल्याला कोणी बोललं तर काय होतं? आपल्यामध्ये अजून नैराश्य निर्माण होतं, तणाव येतो, आपल्याला दुःख वाटतं की अरे मी असा वागतो तरी पण समोरच्याने माझ्यासाठी असं बोललं. बरोबर की भले समोरच्याची भावना जरी असेल की बाबा याने सुधरावं म्हणून त्याने असं बोल, तरी पण जेव्हा अशा प्रकारचे बोल बोलले जातात तेव्हा मनुष्याला काय होतं? दुःखच होतं. पण हेच शब्द जर आपण दुसऱ्या प्रमाणे बोललो की हा तुमच्यामध्ये खूप चांगले गुण आहेत, तुम्ही हे खूप चांगलं करता, पण मला असं वाटतं की तुम्ही थोडस अजून जर त्याच्यामध्ये ऍड केलं तर काय होईल, तुम्ही अजून चांगले बनाल, अजून प्रभावशाली बनाल. अशा प्रकारे सुधारणा जरी करायची असेल तर ती सुधारणा सुद्धा कशी दिली पाहिजे, जसं लहान मुलांना औषध आवडत नाही म्हणून त्यांच्या ज्या कॅप्सूल गोळ्या असतात त्या नेहमी कोटेड असतात, शुगर कोटेड असतात. मग तसं आपल्या जरी एखाद्याला सुधारण्यासाठी बोलायचं असेल तसं जरुरी नाही ना की आपण असेच बोल बोलले पाहिजे की दुसऱ्याच्या मनाला दुःख देतील. कारण का असे बोल बोलल्याने उलट काय होतं, समोरची व्यक्ती समजते सारखे तुम्हाला असं म्हणतात मी असा आहे, मी तसा आहे, मी तसा आहे, मग आता मी असाच वागेल असो. म्हणजे त्याच्या मनामध्ये सुधारण्याची भावना निर्माण होत नाही, तो अजूनच त्याला असं वाटतं की जाऊ दे सगळेच नाहीतरी बोलतात ना मग मी असाच.